आमचा सी डी ई नंबर लिहून घ्या, 1800 833 2231। आमचा सी डी ई नंबर लिहून घ्या, 1800 833 2231।
हे ॲडव्हेंटिस्ट वर्ल्ड रेडिओ, नमस्कार श्रोते हो, श्रोते हो जीवन ज्योती या कार्यक्रमात आपला हार्दिक स्वागत। कार्यक्रमाविषयीचे प्रेम जे आपण पत्राद्वारे SMS द्वारे कळविता त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत।
श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत सुमधुर गीत, बाळ मित्रांसाठी गोष्ट आणि पवित्र शास्त्रावर आधारित संदेश।
आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया या सुमधुर गीताने। या सुमधुर गीतानंतर ऐकवत आहोत एक गोष्ट।
श्रोते हो, आपण ऐकत आहात आमचा जीवन ज्योती हा कार्यक्रम.
पवित्र शास्त्रावर आधारित आजचे प्रवचन.
श्रोते हो, मी पास्टर सचिन गवळी तुम्हा प्रत्येकांच्या आजच्या आध्यात्मिक सभेमध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहे. श्रोते हो, आम्ही जेव्हा रस्त्याने जात असतो किंवा आपण गाडी चालवत असतो किंवा वाहन घेऊन जात असतो, तर आम्ही नेहमी रस्त्याच्या कडेला जे साईन बोर्ड असतात, जे चिन्ह असतात, त्याच्याकडे बघून चालवत असतो. ते आम्हाला सूचित करतात की पुढे काय येणार आहे, पुढे कुठल्या गोष्टी घडणार आहेत याची आगाऊ सूचना ते आम्हाला देत असतात. कुठे आम्हाला वळणावरती वळायचं आहे, कुठे आम्हाला थांबायचं आहे, आणि अशा अनेक चिन्ह आपण रस्त्याने जात असताना बघत असतो आणि त्याचा आपण पुरेपूर उपयोग आपल्या आयुष्यात घेतो आणि त्या चिन्हांना बघून आम्ही आपला क्रम पुढे चालू ठेवत असतो. हे तर झालं जगी गोष्टींच्या विषयी, परंतु आध्यात्मिक गोष्टींच्या विषयी काय काय? परमेश्वराने आम्हाला चिन्ह दिलेले आहेत की जे आम्ही चुकवू नयेत? परमेश्वराने आम्हाला असं काय दिलेलं आहेत की ज्याची अंमलबजावणी आपल्या आयुष्यामध्ये होणं फार गरजेचं आहे? अशाच प्रश्नांची उत्तरं आज आपण बघणार आहोत. आणि म्हणूनच आजच्या संदेशासाठी जो शास्त्रभाग निवडलेला आहे हा मार्कृत शुभवर्तमान याचा 8:10-13 या वचनावर आधारित आहे आणि आजचा संदेश आहे चिन्हे चुकवू नका. चला तर श्रोते हो, आपण आपले पवित्र शास्त्र उघडूयात आणि आजच्या संदेशावरती मनन आणि चिंतन करूयात. एक ड्रायव्हर त्याचा भार एक नवीन स्थळी घेऊन जात होता. गाडी चालवत असताना तो त्याच्या बाहेर पडणाऱ्या खुणा लक्षपूर्वक पाहत होता. योग्य निर्गमन शोधण्याच्या प्रयत्नात त्याला पुढे कमी ओव्हरपासचा इशारा देणारी चिन्हे चुकली. आश्चर्य म्हणजे हा ट्रक ओव्हरपास खाली अडकला. तो पुढे जाऊ शकत नव्हता आणि त्याला मागेही जाता येत नव्हते. वाहतूक पूर्वपदावर येऊ लागली आणि राग भडकू लागला. पोलिसांना पाचारण करण्यात आले, तोडफोड करण्यांना बोलावण्यात आले आणि अडकलेला ट्रक सोडवण्याचा प्रयत्न सुरू झाला. त्यांनी टो ट्रक, वेंचेस, ग्रीस, पुली, वेजेस आणि इतर कोणी सुचवलेले काहीही वापरून पाहिले. काहीही काम झाले नाही. तास निघून गेलेत आणि ट्रक तसाच अडकून राहिला. तोपर्यंत मजुरांनी ट्रक सोडवण्याचा केलेला प्रयत्न पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती. त्या गर्दीत एक लहान मुलगा होता जो ओव्हरपासवरून सायकल चालवत होता. तो शो पाहण्यासाठी थांबला होता आणि काही मिनिटांनंतर त्यांनी खाली असलेल्या एका पोलिसाला हाक मारली. तो म्हणाला, अहो अधिकारी, मला माहिती आहे की त्या पुलाखालील ट्रक कसा काढायचा. पोलीस कर्मचाऱ्याने वर पाहिले पण त्या मुलाला, म्हणजेच काय की त्या लहान मुलाकडे त्याने दुर्लक्ष केले. मदत करू इच्छिणारा मुलगा जोरात ओरडला, अहो अधिकारी, मला माहिती आहे की त्या पुलावरून तो ट्रक कसा काढायचा. आवाजात चिडचिडेपणा दाखवत पोलीस अधिकारी म्हणाले, ठीक आहे तरुणा, कसे ते सांग. थोडा विराम न देता तो मुलगा म्हणाला, टायरमधून थोडी हवा काढून घ्या. तेच त्यांनी केले आणि ट्रक मोकळा खेचू शकले. ती कथा खरी आहे की नाही हे मला माहिती नाही. दोन्ही प्रकारे ही कथा काही महत्वाची सत्ये शिकवते. प्रथम, स्पष्टपणे दुर्लक्ष करणे सोपे आहे जरी ते तुम्हाला चेहऱ्याकडे टक लावून पाहत असेल. दुसरे म्हणजे, ज्ञानी लोक सर्व चिन्हाकडे लक्ष देण्यास शिकतात. या भौतिक जगात चिन्हे महत्वाची आहेत. मी काही वळणे चुकवली आहेत कारण मी रस्ता मधले चिन्ह चुकवले आहे. मी वेग वाढवला आहे कारण मी एक चिन्ह चुकवले आहे ज्याने मला वेग कमी करण्यास सांगितले. तुम्ही कुठे आहात आणि तुम्ही काय करत आहात हे जाणून घेण्यासाठी चिन्हे तुम्हाला मदत करतात. चिन्हे आपल्या जीवनात एक मौल्यवान उद्देश पूर्ण करतात. ज्याप्रमाणे भौतिक क्षेत्रात चिन्हे आहेत, त्याचप्रमाणे आध्यात्मिक क्षेत्रातही चिन्हे आहेत. ही चिन्हे भौतिक जगातील चिन्हापेक्षा अधिक महत्वाची आहेत. आपण येथे किंवा दोन चिन्हे चुकू शकता आणि गोष्टी कदाचित ठीक होतील, परंतु जर बरीच आध्यात्मिक चिन्हे चुकवलीत तर तुमचा अनंत नरकात प्रवेश होऊ शकतो. अगदी कमीत कमी तुम्ही प्रभू बरोबर खोल संकटात पडाल. हा उतारा आपल्याला अशा लोकांच्या गटाबद्दल सांगतो ज्यांनी सर्व चिन्हे चुकवली आणि प्रभू येशूसोबत मोठ्या संकटात सापडले. प्रभूने तुमच्यासाठी तयार केलेली आध्यात्मिक चिन्हे चुकवल्यावर काय होते ते पाहूयात. चिन्हे चुकवू नका या विषयावर उपदेश करत असताना तुम्ही या उत्तरातील सत्य पाहावीत अशी माझी इच्छा आहे. ही एक चेतावणी आहे जी एकमेकांनी मनावर घेतली पाहिजेत. एक कठोर मागणी. येशूने नुकतेच त्याच्या सेवाकार्यातील एक मोठा चमत्कार पूर्ण केला आहे. त्याने 7 भाकरी आणि काही मासे घेतलेत आणि 4,000 लोकांना खाऊ घातलेत. जेवण संपवल्यावर शिष्यांनी जेवणातून उरलेल्या 7 टोपल्या भरल्यात. वचन 10 नुसार येशू आणि त्याची माणसे ताबडतोब जहाजातून निघून इस्रायलाच्या दुसऱ्या भागात जातात. ते तेथे पोहोचताच त्यांना परुषी भेटतात. तुम्हाला आठवत असेल की परुषी त्यांच्या काळातील धार्मिक परंपरावादी होते. ते खूप कायदेशीर होते आणि त्यांनी येशूचा द्वेष केला कारण त्यांनी गोष्टी केल्या पाहिजेत त्याप्रमाणे गोष्टी करण्यास त्यांनी नकार दिला. जेव्हा येशू जंगलात त्यांच्या गडात आला तेव्हा ते त्याला भेटायला बाहेर आले. बायबल म्हणते वचन 11 ते त्याच्याशी प्रश्न करू लागलेत. प्रश्न या शब्दाचा अर्थ विवाद किंवा वाद घालणे असा आहे आणि हा शब्द तणावात आहे जो सूचित करतो की तो बंद होणार नाही. ते येशूला धर्मशास्त्रीय वादात ओढण्याचा प्रयत्न करत राहिलेत. ते येशूला काय घडून आणण्याचा प्रयत्न करत होते हे आम्हाला सांगण्यात आले आहे. त्याने त्यांना स्वर्गातील चिन्हे दाखवावी अशी त्यांची इच्छा होती. बायबल म्हणते की ते त्याची परीक्षा करत होते म्हणजे त्याची परीक्षा घेत होते. ते येशूला त्याचा अधिकार आणि त्याच्या सामर्थ्याचा स्रोत सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होते. शेवटी जर येशू देवाचा आहे तर तो निश्चितपणे आणि सिद्ध करण्यासाठी वरच्या आकाशात काही चमत्कार करू शकतो. इस्रायलाच्या भूतकाळात देवाच्या इतर पुरुषांनीही अशा गोष्टी केल्या होत्या. यहोशवाने सूर्याला शांत राहण्याची आज्ञा दिली होती आणि त्याने त्याचे पालन केले होते. यहोशवा 10:12-14. शमुवेलाने युद्धाच्या दरम्यान प्रार्थना केली आणि परमेश्वराने जोरदार आणि जोराच्या गडगडाटाने उत्तर दिले ज्याने त्यांच्या शत्रूंना गोंधळात टाकले आणि अस्वस्थ केले. एलियाने प्रार्थना केली की 3.5 पाऊस पडला नाही. पहिले राजे याचा 17 पहिलं वचन. त्याने पुन्हा प्रार्थना केली आणि पाऊस पडला. पहिले राजे याचा 18:41-45. एलियाने स्वर्गातून अग्नी देखील खाली पाडला ज्याने यज्ञ आणि त्यावरील वेदी भस्म केलेली होती. इतरांनी भूतकाळात अशा बऱ्याच गोष्टी केल्या होत्या की ते प्रभूचे आहेत. ही माणसे खरोखरच काय करण्याचा प्रयत्न करीत होते ते म्हणजे येशू जे वचन दिले होते त्यापेक्षा जास्त वचन देणे. त्याने लोक भूते आणि अन्न यांच्याशी केलेल्या गोष्टी त्यांना माहिती होत्या. ते त्याला एक चमत्कार करण्याचा प्रयत्न करत होते आणि अयशस्वी व्हावे म्हणून ते त्याला खोटा संदेष्टा म्हणून दोषी ठरू शकतील. ते असेही म्हणत होते की येशूने आधीच देवाच्या सामर्थ्याने केलेल्या सर्व गोष्टी तो मसीहा आहे हे सिद्ध करण्यासाठी अपुरा होता. त्याने केलेल्या गोष्टी त्यांना माहिती होत्या पण त्यांना आणखीन हवे होते. यहुदी आधीच पाहिलेले सर्व चमत्कार विचारात घ्या. येशूने आजारी लोकांना बरे केलेत. त्याने मृतांना उठवले होते. त्याने लोकांना भूतबाधापासून मुक्त केले होते. येशू पाण्यावर चालला होता. येशूने वादळे शांत केली होती. येशूने अल्प प्रमाणात अन्न दुप्पट केले होते आणि मोठ्या समुदायाला ते दिले होते. येशूने देवाचे वचन उघडले होते. त्याचा स्पष्टपणे प्रचार केला होता आणि त्यांनी त्याचे ऐकले त्या सर्वांना पवित्र शास्त्राचा अर्थ स्पष्ट केला होता. सर्व लोक त्याच्याबद्दल बोलत होते. ते म्हणालेत आम्ही या पद्धतीवर कधीही पाहिले नाही. मार्कुस शुभवर्तमानाचा 2:12. ते म्हणालेत त्याने सर्व काही चांगले केले आहेत. मार्कुस शुभवर्तमानाचा 7:37. पुरुषांनी जगाला वाचवण्यासाठी पुरेशी सुवार्ता ऐकली होती. सर्वात हट्टी संशयवादींना पटवून देण्यासाठी त्यांनी पुरेसे पुरावे पाहिले होते. त्यांची समस्या फक्त एवढी होती की त्यांना येशूवर विश्वास ठेवायचा नव्हता. तो त्यांचा मसीहा व्हावा अशी त्यांची इच्छा नव्हती. त्यांनी त्याचा तारणहार म्हणून त्याला नमन करण्यास नकार दिला. आजही पुरुषी आमच्यासोबत आहेत. आपल्याकडे अजूनही असे लोक आहेत जे येशूचे अनुसरण करण्यास वचनबद्ध होण्यापूर्वी काहीतरी सनसनाटी पाहण्याची मागणी करतात. लोक सनसनाटी भरभराट करतात. बरेच लोक देवाचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी एखाद्या अलौकिक घटनेची वाट पाहत आहेत. वस्तुस्थिती अशी आहे की देवाचे अस्तित्व आहे हे आधीच सिद्ध झाले आहे. जग एक चिन्ह शोधत असताना देव आपल्याला सांगतो की तो या जगाच्या सामान्य गोष्टींमध्ये दिसत आहे. ज्या गोष्टी आपण दररोज गृहीत धरतो ज्या गोष्टी देव खरा असल्याचे सिद्ध करतो. मी तुमच्याबरोबर काही सामायिक करू इच्छितो। मानवी शरीराच्या चमत्काराचा विचार करा। दावीद म्हणाला की आम्ही भयभीत आणि आश्चर्यपणे बघितलेले आहे। स्तोत्रसंहिता याचा 139वा अध्याय 14 वचन, शुक्राणू आणि अंडी एकत्र येऊन जीवन निर्माण करतात। जगात कोणतेही दोन माणसे एकसारखी नसतात, कोणत्याही दोन बोटांचे ठसे सारखे नसतात। डीएनएच्या चमत्काराचा विचार करा। तुमच्या शरीरातील 7.5 ट्रिलियन पेशंटपैकी प्रत्येकांमध्ये दुसऱ्याला तुम्हाला बनवण्यासाठी अनुवांशिक सामग्री असते आणि तुमचा डीएनए तुमच्यासाठी अद्वितीय आहे। आतापर्यंत जगलेल्या प्रत्येक व्यक्तीपेक्षा तुम्ही वेगळे आहात। या सर्व गोष्टी ओरडतात की देव आहे। तुम्हाला आणखीन कोणत्या चिन्हांची गरज आहे? वस्तुस्थिती अशी आहे की ही आणि इतर अनेक चिन्हे देवाच्या अस्तित्वाचा सकारात्मक पुरावा आहेत। आम्ही चिन्हांची वाट पाहत असल्याचा दावा करत असताना त्याला आणि त्याचे वचन नाकारणे म्हणजे देवाविरुद्ध बंड करणे, याच्यापेक्षा दुसरे काहीच नाहीत। रोमकरास पत्र याचा 1:18-21 वचन, जर तुम्ही आज चिन्ह शोधत असाल तर कॅल्व्हरीपासून दूर पाहू नका। तो क्रॉस हरवलेल्या पापी रोम यांच्यासाठी देवाच्या प्रेमाचे निरंतर चिन्ह आहेत। याचा 5:8 वचन, जर तुम्ही चिन्हे शोधत असाल तर रिकाम्या थडग्याकडे पहा। आपला तारणहार सदा सर्व काळ जिवंत आहे, हे निरंतर चिन्ह आहेत। प्रगटीकरणाचा 1:18 वचन, जर तुम्हाला देवाचा मार्ग दाखवणारे चिन्ह हवे असेल तर त्याच्या मांडीवर असलेले बायबल पहा। हे देवाच्या सर्व शत्रूंच्या हल्ल्यापासून वाचेल आहे आणि तरीही तो तारणाचा मार्ग स्पष्टपणे दर्शवितो। प्रेषितांची कृत्याचा 16:31 वचन, जर तुम्ही बायबलचे आणि प्रभूचे दावे खरे असल्याचे सिद्ध करण्यासाठी चिन्ह शोधत असाल तर फक्त तुमच्या आजूबाजूला पाहात। बदललेले जीवन हे सर्व पुरावे आहेत की एखाद्या व्यक्तीला येशूवर विश्वास ठेवण्याची गरज आहे। आणि म्हणूनच ह्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन परुषांनी विश्वास ठेवला नाहीत, कारण त्यांना विश्वास ठेवायचा नव्हता। चिन्हासाठी त्यांची विनंती होती। जरी येशूने स्वर्ग फाडला असता तरीही त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नसता। त्यांनी त्याला नाकारले कारण ते त्यांच्या अपेक्षेप्रमाणे नव्हतात। तुमची सबब काय आहे? एक गंभीर घोषणा। जेव्हा येशूने त्यांची मागणी ऐकली तेव्हा तो त्यांना आत्म्यात दुःखी झाला। त्याचा निराशेचा उसासा आणि कदाचित रागाचाही ही पिढी चिन्ह का शोधती हा त्याचा प्रश्न आश्चर्यचकित होऊन जन्माला आलेला प्रश्न होता। शेवटी या पिढीकडे सर्वात मोठे चिन्ह होते, त्यांच्यामध्ये मसीहा होता। देहातील देव त्यांच्यामध्ये फिरत होतात, तो त्यांना ओळखू शकत नव्हते। ते स्वर्गीय चिन्ह शोधत होते आणि स्वर्गाने त्यांच्यामध्ये वास्तव्य केले होते हे ते चुकले। येशू म्हणाला, ज्याने मला पाहिले त्याने पित्याला पाहिले, योहानकृत शुभोत्तमचा 14:9 वचन। परंतु जेव्हा लोकांनी येशूकडे पाहिले तेव्हा त्यांनी पित्याला पाहिले नाहीत, त्यांनी सैतानाला पाहिले। मार्कृत शुभोत्तमचा 3:22 वचन, या पिढीकडे सर्व चिन्हे होती आणि त्यांच्या डोळ्यासमोर उभे असलेले सत्य त्यांना दिसत नव्हते। योहानाने त्याचे वर्णन कसे केले ते येथे आहेत। योहानकृत शुभोत्तमचा 1:14 वचन, या त्या पिढीकडे सर्व चिन्हे होती आणि ते सत्य पाहू शकले नाहीत। अशा प्रकारे येशूने त्यांना सांगितले की त्यांना कोणतेही चिन्ह दिले जाणार नाही। एकमेव चिन्ह म्हणजे की ख्रिस्ताचे मेलेल्यातून पुनरुत्थान होईल। जेव्हा येशूने सांगितल्याप्रमाणे हे चिन्ह पुरे झाले तेव्हा त्यांनी ते नाकारलेत आणि तेच आज घडत आहेत। आज पण देखील आम्ही चिन्ह मागत आहोत। आज देखील आमचा प्रभू येशू ख्रिस्तावरचा विश्वास हा कमजोर होत आहेत का? मी आज कोणालाही घाबरवण्याचा प्रयत्न करत नाही। मी तुम्हाला तारणासाठी घाबरू शकत नाही। तुमचे तारण केवळ तेव्हाच होऊ शकते जेव्हा तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्त कळेल, आणि तुमचे तारण तेव्हाच होईल जेव्हा देवाचा आत्मा तुमच्याकडे अथवा तुम्हाला येशूकडे ओढत असेल। योहानकृत शुभोत्तमचा 6:44 वचन, जर मी तुम्हाला येशूला घाबरू शकलो असतो तर ते करण्यास मागे पुढे पाहणार नाही। मी तुम्हाला त्यात घाबरू शकत नाही, परंतु मी तुम्हाला सांगू शकतो, जर तुम्ही येशू ख्रिस्ताकडे आला नाहीत आणि या जीवनात तारणासाठी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही तर तुम्ही अनंत काळासाठी देवाशिवाय नरकात अनंत काळात घालवाल। कृपया तुमच्या कृपेचा दिवस पाप करू नका। वेळ असताना येशूकडे यात आणि जतन केले जाऊ शकता। आजच तुम्ही येशूकडे यात। तुम्ही अजून चिन्ह शोधतात का? मी तुम्हाला एक सोपे उदाहरण सांगतो, ते म्हणजे योहान 3:16। कारण देवाने जगावर इतकी मोठी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, जेणेकरून जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावेत। कारण देवाने आपल्या पुत्राला जगात दोषी ठरवण्यासाठी जगात पाठवले नाही, परंतु त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे। जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला दोषी ठरवले जात नाही, परंतु जो विश्वास ठेवत नाही त्याला आधीच दोषी ठरवण्यात आले आहे, कारण त्याने देवाच्या एकुलत्या एक पुत्राच्या नावावर विश्वास ठेवला नाही। आपलं काय आहे हे समजण्यासाठी देवबाप आपल्याला सहाय्य आणि मार्गदर्शन करोत। आपण प्रार्थना करू। पवित्र प्रभू, तू आम्हाला निवडलेला आहेस तुझ्या सेवेचं पात्र म्हणून, तू आम्हाला चिन्ह दाखवलेली आहे परमेश्वर पित्या। सर्वात मोठं चिन्ह आहे की तू ह्या जगामध्ये आमच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताला पाठविलं। हेच सर्वात मोठं चिन्ह आहे की ज्याच्यावरती आम्ही विश्वास ठेवावात आणि तो परत येणार आहे यावरतीही आमचा विश्वास असावा। तो येईपर्यंत परमेश्वर पित्या आम्हाला विश्वासात स्थिर आणि गंभीर असं तू कर। उपकार मानतो प्रभू, तू आमची प्रार्थना ऐकलीत। ही नम्र प्रार्थना आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात केलीत म्हणून तो ऐक। आमेन। Thank you.
श्रोता हो, आपणाला ह्या प्रवचनाद्वारे लाभ झाला असेल असा आमचा विश्वास आहे. तेव्हा आपले अभिप्राय आम्हाला पत्राद्वारे SMS द्वारे जरूर कळवा.
आमचा पत्ता लिहून घ्या. ॲडव्हेंटिस्ट वर्ल्ड रेडिओ, जीवन ज्योती, पोस्ट बॉक्स 1446, पुणे 411037, महाराष्ट्र, इंडिया. मोबाईल क्रमांक 8010047865 व ईमेल आयडी घ्या MARATHIRSAMC@SUDAVENTIST.org. तसेच आम्ही आपल्या शंकेचे समाधान करण्याचा पूर्ण प्रयत्न करू. शिवाय आपल्या समस्या असतील, प्रार्थनेची गरज असेल, तर आम्हाला पत्राद्वारे अथवा SMS द्वारे किंवा व्हॉट्सअपद्वारे कळवा. आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करीत आहोत.
तर मंडळी, पुन्हा आपली भेट ह्याच वेळी ह्याच मीटर बँडवर. तोवर नमस्कार.
आमचा CDE नंबर लिहून घ्या. 1800833231. आमचा CDE नंबर लिहून घ्या. 1800833231.